सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ वेलकम आप सभी का सुपर हिट गानों के बाद। आपल्याकडे पावसाळा सुरू झाला ना म्हणजे एक 4-5 वेळेला पाऊस पडून गेला ना की छान हिरवागार भाजीपाला आपल्या मार्केटमध्ये येतो नाही का, आणि सध्या मार्केटमध्ये असा भाजीपाला यायला सुरुवात झाली आहे। पण तुम्ही कधी विचार केलाय का म्हणजे काकडी असेल, भेंडी असेल, पडवळ असेल, भोपळा असेल, गाजर असेल, या सगळ्या भाजीपाल्यापासून दागिनी बनू शकतात असं कधी तुमच्या डोक्यामध्ये आलं होतं का? नाही म्हणजे भाजीपाला खाण्याव्यतिरिक्त त्याचा दुसरा काही उपयोग करायचा असा विचारही आपण लवकर करत नाही का? पण बँगलोरमध्ये महिलांचा एक ग्रुप आहे बरं का, महाराष्ट्रीयन महिला सगळ्या, आपुलकी नावाचा हा ग्रुप आहे। आणि या ग्रुप थ्रू तिथल्या ज्या महिला आहेत ना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती असेल, आपल्या चालीरीती असेल तिथे जपण्याचा प्रयत्न करतात बँगलोरमध्ये। आणि याच महिलांनी भाजीपासून, अगदी भाजीपाल्यापासून, मधी काकडी असेल, गाजर असेल, त्यानंतर पडवळ असेल, भोपळा असेल, या भाज्यांपासून त्यांनी दागिने तयार केले। नाही आता मान्य आहे की सोन्याचे भाव 50,000 वर गेलेत आणि सोनं घेणं काही परवडणार नाही आपल्याला लग्नामध्ये किंवा समारंभाला, आपल्याला दागिने घालणंही लवकर परवडत नाही, पण मग त्याला ऑप्शन हे भाज्यांचे दागिने होऊ शकतात का? एकदम भन्नाट कल्पना आहे नाही का भाज्यांपासून दागिने तयार करायचे। आणि गृहिणी आणि भाजी यांचा खूप जवळचा संबंध येतो, सो ही कल्पना आपुलकी ग्रुपच्या महिलांनी राबवली आहे बँगलोरमध्ये। सो आज आपण याच भन्नाट कल्पनेविषयी आपण यांच्याशी बोलणार आहोत। या ग्रुपच्या काही मेंबर्स माझ्यासोबत असणारे अगदी थोड्या वेळामध्ये, आपण त्यांना या भाज्यांपासून त्यांनी दागिने कसे बनवले, त्यानंतर त्यांनी ते कसे घातले, ही आयडिया कुणाला सुचली होती, या सगळ्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय अगदी थोड्या वेळामध्ये। लेकिन उससे पहले अगला गाना आपके पास आ रहा है जुबिन नौटियाल की आवाज है ये दुआ है मेरी रब से मेरी आशिकी पसंद आए, ऐकवतोय थोड्याच वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहो।